रणजी क्रिकेट आणि बरच काही.
नमस्कार, मी अमोल कराडकर.
नमस्कार, मी आदित्य जोशी.
आणि सीसीबीकेच्या म्हणजेच कॉफी क्रिकेट आणि बरच काहीच्या या WPL स्पेशल भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत. WPL म्हणजे काय बुवा, हा पहिला प्रश्न तुम्हाला पडला असेल. WIPL ऐकलंय तर थांबा. विमेन्सची जी IPL येऊ घातलेली आहे त्याचं नाव आज ऑफिशियली घोषित झालंय, ते असणार आहे विमेन्स प्रीमियर लीग म्हणजे WPL. त्याहून महत्वाचं, आज आपण WPLचा विशेष भाग का करतोय तर अखेर आपल्याला पाच जे संघ असणार आहेत त्या संघांचा बेस असलेली सिटी आणि पाच संघ मालक हे कोड आज उलगडलेलं आहे. BCCI जवळजवळ 4,670 कोटी रुपयांची BCCI तिजोरीत भर पडलेली आहे. त्याचा ब्रेकअप आदित्य तू सांग. हे सगळे आकडे ना मला सवय कॅल्क्युलेट करायची, पण तिथे माझा विषय संपतो.
पहिली गोष्ट तर 4,669 कोटी रुपये सगळ्या टीमचे मिळून BCCI मिळणार आहेत, पण ते एकदम नाही मिळणार आहेत, ते ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम BCCI मिळणार आहेत, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, अदानी ग्रुपचा फायनली IPL मध्ये समावेश झालेला आहे. अदानी ग्रुपला IPL मध्ये एंट्री मिळालेली आहे. सगळ्यात मोठी बीड त्यांची होती अहमदाबादसाठी, तब्बल 1,289 कोटी रुपये मोजून त्यांनी अहमदाबादची टीम खिशात घातली आहे. जेव्हा पुरुषांच्या IPL आलं होतं त्यावेळी त्यांना मिळेल असं वाटलं होतं, तेव्हा त्यांना काही मिळाली नाही, पण महिलांच्या वेळी त्यांनी कुठलीही अनिश्चितता ठेवली नाही. हायएस्ट बीड टाकून स्वतःच्या खिशात आपलं घरचं होमपिच टाकलेलं आहे अहमदाबादचं ग्राउंड. दुसरी बीड होती ती अर्थातच ती मुंबई इंडियन्सनी. मुंबईचा बेस आपला कायम ठेवलाय आता पुरुषांची आणि आता महिलांची. 912 कोटी रुपये मोजून त्यांनी मुंबईची टीम मिळवलेली आहे. अदानींनी मुंबईसाठी बीड केलं नव्हतं, त्यांनी अहमदाबाद आणि बाकीच्या शहरांसाठी बीड केलं होतं. मुंबई अंबानींकडेच राहिलंय आत्ता सुद्धा, पुरुषांचं सुद्धा आणि महिलांचं सुद्धा. त्याच्यानंतर बंगलोरची RCBनी म्हणजे रॉयल स्पोर्ट्स ग्रुप, रॉयल चॅलेंजर स्पोर्ट्स ग्रुपनी घेतलेली आहे, ती 901 कोटीला घेतली आहे. दिल्लीचे दिल्ली कॅपिटल्सकडे आहे 810 कोटी. आणि लखनौची आहे 757 कोटी, जी कॅप्री ग्लोबलनी घेतलेली आहे. अशा पाच टीम असणार आहेत. त्याच्यापैकी तीन ज्या टीम आहेत त्या सध्याच्याच IPL पुरुषांच्या IPL टीम वाल्यांनीच महिला IPLचे संघ विकत घेतलेले आहेत, पण बाकीच्या टीमनी अमोल काने बीड केलं
बीड केलं नाही असं नाही, म्हणजे एकूण 16 जे बिडर्स आज तिथे आले होते, मी तिकडे गेलो होतो, 16 बिडर्स एलिजिबल होते जे तिथे आले होते, त्यातल्या 7 IPL संघ होते. पण गंमत बघा, आज आपण आत्ता तू जे सगळे अमाऊंट सांगितलीस, तर जे 4 IPL संघ मिळाले नाहीत ज्यांना टीम, ओके, त्यातल्या राजस्थान रॉयल्सचं बीड होतं 180 कोटी गुवाहाटीसाठी, सनरायझर्स हैदराबादने 329 कोटी रुपयाचं बीड केलं होतं चेन्नईसाठी, पंजाब किंग्सने 412 कोटी रुपयाचं बीड केलं आणि कोलकाता नाईट रायडर्सने अर्थात कलकत्त्यासाठी 666 कोटी रुपयाचं बीड केलं. म्हणजे यातनं एक मुख्य आपल्याला लक्षात येतंय की हो, अर्थात जसं BCCIचे सेक्रेटरी म्हणाले जय शाह की हा विमेन्स क्रिकेटसाठी आणि BCCIसाठी रेड लेटर डे आहे, सुवर्णाक्षरांनी नोंद होणारा दिवस असेल
तो
आहेच, पण तरीही जेवढं अपबीट आहे मार्केट ते सगळेच जण तसे नाही आहेत. प्रत्येक जण शेवटी गणित मांडायचं म्हणलं पैशाचं की ते आदित्य जोशी आणि IPL फ्रँचायझी सोडून बाकी कोणाला काही चांगलं मांडता येत नाही, त्याच्यामुळे अजून तेवढं नाहीये. 180 कोटी रुपये यातनं आपण एकच बोध घेऊ शकतो की एकतर त्यांनी नावापुरती बीड केली राजस्थान रॉयल्सनी, किंवा त्यांना खात्री आहे की याच्यातनं काहीच पैसे मिळणार नाही, राईट. त्याच्यामुळे हवं तसं अपबीट नाहीये मार्केट. ते सोडून बाकीचे पण काही प्लेयर्स होते, पण जसं आता आपण मुख्य मुद्दा आहे की पाच विजेत्या संघांनी पैसे उडवलेले आहेत, त्यांना ते पैसे परत मिळतील याची शाश्वती आत्ता नाहीये. पण आदित्य, 3 IPL ओनर्स मिळालेत, उरलेले जे 2 आहेत त्यातला एक तर तुझ्या धंद्यातला आहे, येस, त्यांचा स्पोर्ट्समध्ये बऱ्याच टीम्स आहेत आत्ता वेगवेगळ्या लीग्समध्ये, पण त्या उरलेल्या 2 संघ मालकांबद्दल आम्हाला सांगा.
एक तर संघ आहे कॅप्री ग्लोबल, त्यांनी टीम विकत घेतलेली आहे. कॅप्री ग्लोबल ही नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे आणि ते गेल्या 3 वर्षात स्पोर्ट्समध्ये भयंकर अग्रेसिव्ह झालेले आहेत. ऍक्च्युली पुरुषांच्या IPLच्या वेळी मला नीट आठवत असेल तर त्यांनी टेंडर भरलं होतं, पण फायनली त्यांनी टीम घेतली नाही. पण आत्ता महिलांच्या IPL सुद्धा त्यांनी लखनौ बेसिकली काय होतं ना की या एनबीएफसी वगैरे त्यांना ज्या रुरल मार्केटमध्ये जायचं असतं प्रत्येक जण ना आपल्या बिझनेस वाईज विचार करत असतं. जेव्हा कॅपी ग्लोबल लखनौ सारख्या संघासाठी 757 कोटी देत आहेत ना तेव्हा त्यांना उत्तर प्रदेश मधलं सगळं मार्केट दिसतंय की जिकडे त्यांचा प्रेझेन्स याद्वारे त्यांना प्रस्थापित जास्ती मोठ्या प्रमाणात करता येईल ते मार्केट कॅप्चर करता येईल. त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात मोठी ब्रँडिंग मार्केटिंग एक्सरसाइज असू शकते आणि त्याच्यामुळे जे आयबॉल्स आणि जी व्हिजिबिलिटी येते आयपीएलमुळे म्हणजे आता डब्ल्यूपीएल आपल्याला म्हणायला पाहिजे या डब्ल्यूपीएलमुळे आणि सुरुवातीला जेव्हा पुरुषांची आयपीएल झाली होती तेव्हा सुद्धा जेव्हा टीम्सचं बिडिंग झालं होतं तेव्हा सुद्धा त्या खूप मोठ्या फिगर्स वाटल्या होत्या आणि आता 10 वर्षांनी 12 वर्षांनी जेव्हा आपण अनालाइज करतो तेव्हा ज्या आत्ता एक्झिस्टिंग आयपीएलच्या टीम्स आहेत ते त्यांनी तेव्हापासून ज्या आहेत त्या टीम्स त्या खूप छान आत्ता पैसे कमवत आहेत सेंट्रल रेव्हेन्यू पूल मधनं त्यांना खूप चांगले पैसे मिळत आहेत. आपण हे पण इकडे लक्षात घेऊया की वायोकॉम 18 951 कोटी रुपये मोजून 16 जानेवारीला डिजिटल आणि प्रसारण दोन्हीचे हक्क याच्यासाठी विकत घेतलेले आहेत. सो हा सेंट्रल रेव्हेन्यूचा पूल आहे तो पण टीम्स मध्ये डिस्ट्रीब्युट होत असतो त्याच्यामुळे हा सगळा ताळमेळ घालून एखादी फिगर ठरवली जाते अर्थात त्याला यश मिळेल का नाही आपल्याला ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ठरेल. पण कॅप्री ग्लोबल सारख्या कंपनीने 757 कोटी टाकणं म्हणजे दे आर ऑल इन फॉर डब्ल्यूपीएल. रिलायन्ससाठी कदाचित तुलनेने ही लो रिस्क आहे पण कॅप्री ग्लोबल साठी मोठी रिस्क आहे. त्याच्यानंतर दुसरा ग्रुप तर काय अदानी ग्रुप आहे त्याच्याबद्दल काय सगळ्यांनाच माहिती आहे त्यांचा सगळ्याच यत्र तत्र सर्वत्र त्यांचा वावर आहे. पुरुषांच्या आयपीएल मध्ये ते नव्हते पण आता महिलांच्या आयपीएल मध्ये त्यांनी येऊन आता क्रिकेटमध्ये पूर्ण उडी टाकलेली
आहे. येस आणि या दोन टीमची फक्त एक ऍडिशन सांगतो की कॅप्री ग्लोबलची कबड्डी लीग मध्ये टीम आहे खो खो लीग मध्ये टीम आहे आयएलटी 20 जी युएई येस तिकडे त्यांची शारजा वॉरियर्स टीम आहे तसंच अदानींची सुद्धा अडानींची लेजेंड्स लीग क्रिकेटमध्ये टीम आहे अडानींची कबड्डीमध्ये टीम आहे अडानींची खो खो लीग मध्ये सुद्धा टीम आहे आणि युएई लीग मध्ये गल्फ जायंट्स म्हणून जी टीम आहे ती त्यांचीच आहे. त्याच्यामुळे आता अखेर भारतीय क्रिकेटमध्ये त्यांचा शिरकाव झालेला आहे तो कधी फोफावणार हे आपल्याला बघण्यासाठी अजून 2 वर्ष तरी थांबावं लागेल कारण काय ज्या 2 पुरुषांचे संघ आहेत नवीन आलेले त्यातला एक अहमदाबादचा आहे त्यांना 3 वर्षाचा लॉक इन पिरियड आहे 3 वर्ष तुम्हाला संघ विकता येणार नाहीये जी सेम प्रोव्हिजन महिला संघांसाठी सुद्धा आहे.
आणि याचा आता ऑप्शन आता याचा प्लेयर्सना कधी फायदा होणार आहे आता टीम्स तर वाटप झाली ऑप्शन कधी आहे.
ओके ऑप्शन कडे याच्या आधी एकच गोष्ट मला फक्त पटकन सांगायची आहे तू जे सुरुवातीला म्हणलास की ते लगेच द्यायचे नाहीये तर जसं आयपीएलचं फ्रँचाईज मॉडेल आहे हे सेम फ्रँचाईज मॉडेल डब्ल्यूपीएल साठी अडॉप्ट करण्यात आलेलं आहे. म्हणजे आज जी 1289 कोटी जे अदानी देणार आहेत किंवा बाकीचे 4 संघ देणार आहेत त्यांना संघ हा आयुष्यभरासाठी ज्याला आपण साध्या मराठीत इन परपेच्युटी म्हणतो त्याची मालकी त्यांच्याकडे इन परपेच्युटी आहे पण त्यांना फीज ज्या द्यायच्या आहेत त्या 10 समान वार्षिक इन्स्टॉलमेंट मध्ये द्यायच्या
हप्त्यांमध्ये द्यायच्या
बरोबर
येस येस
आणि त्यांना मिळणारे पैसे पहिल्या 5 वर्षाचे प्रोजेक्टेड बीसीसीआयने दिलेले आहे. सेंट्रल रेव्हेन्यूचा मुख्य कॉम्पोनंट जो असतो ब्रॉडकास्ट राईट्सचा झालेला आहे. आता स्पॉन्सरशिप टायटल स्पॉन्सर्स येतील ते त्याच्यात ऍड होतील पण आज
तिकीटिंग ऍड
हो पण पहिल्या वर्षी तिकीटिंगचा प्रश्न नाहीये पहिल्या वर्ष बीसीसीआय चालवणार आहे लीग ती मुंबईत मोस्ट प्रॉबेबली होईल डीवाय पाटील आणि ब्रेबॉर्न स्टेडियमला वानखेडे स्टेडियमला मॅच आहे इंडिया ऑस्ट्रेलिया त्याच्यामुळे तिकडे होणार नाही. ओके पण आत्ता तरी असं आहे की सगळे संघ मालक म्हणजे बऱ्याच लोकांशी मी नंतर इन्फॉर्मली बोललो तिथे असल्यामुळे तर सगळेजण थोडेसे कॉशियसली ऑप्टिमिस्टिक असे आहेत मराठीत सांगायचं म्हणलं तर. ओके कारण सगळ्यांचं म्हणणं आहे की ही रिस्क तर आहेच याच्यातनं पैसे 5 वर्षात नाही मिळणार आहेत आम्हाला पण पैसे गेले ना तर ते कमीत कमी जातील ती रिस्क घ्यायला आम्ही तयार आहे त्याच्या अगेन्स्ट जे ब्रँडिंग मिळेल त्यात आणि जे लेव्हरेज मिळेल. आयपीएल संघ मालक जे आहेत 3 त्यांचं साधी गोष्ट आहे की या खिशातनं जे येत आहेत मेन्स आयपीएलच्या सेंट्रल रेव्हेन्यू पूल मधून जे खोऱ्याने पैसे येणार आहेत त्यातले काही फक्त विसरून तिकडे विमेन्स आयपीएल मध्ये बाजूला टाकायचे साधी गोष्ट
त्यांचा तो स्टॉप लॉस आहे तिकडे त्यांच्या
एक्झॅक्टली एक्झॅक्टली. आणि आता पुढचा शेवटचा मुद्दा आपण तू जे मांडलास की विमेन्स आयपीएल म्हणजे डब्ल्यूपीएलची ऑप्शन कधी तर आज त्याच्यावर अनौपचारिक चर्चा झाली बीसीसीआय आणि संघ मालकांमध्ये. त्याच्यात थोडासा वाद आहे. बीसीसीआय त्यांचं म्हणणे काही झालं तरी 1 ते 10 फेब्रुवारीच्या मध्येच ऑप्शन व्हायला पाहिजे. आज अशी वेळ आहे की आतापासून 5 आठवड्यानंतर आयपीएल सुरू होणार आहे, सॉरी डब्ल्यूपीएल सुरू होणार आहे,
डब्ल्यूपीएल सुरू होणार
आणि त्या 5 आठवड्यात फ्रँचायझीजना आधी स्काउट्स, मग संघ व्यवस्थापन आणि मग संघ बांधणी आणि मग
बांधणी
तयारी आणि मग खेळणं. त्याच्यामुळे फ्रँचायझीज म्हणतात वेळ पाहिजे. कारण काय, यातल्या मेजॉरिटी जवळजवळ सगळ्या फ्रँचायझीज एकतर SAT20 मध्ये त्यांची टीम आहे किंवा ILT20 मध्ये टीम आहे किंवा दोन्हीकडे आहे
दुबई.
त्यामुळे फ्रँचायझी ओनर्स आज सांगत होते बीसीसीआयला 15 फेब्रुवारीला करा. बीसीसीआय म्हणते 1 ते 10 फेब्रुवारीच्या मध्येच होणार. शेवटी कोणाचा शब्द खरा ठरणार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे कदाचित 4 किंवा 5 फेब्रुवारीला विकेंडला आयपीएलचे ऑप्शन होऊ शकेल. कारण काय, बीसीसीआयला असं वाटतंय की महिलांचा जो विश्वचषक सुरू होणार आहे 10 फेब्रुवारीला त्याच्या आधी ऑप्शन होणं अत्यावश्यक आहे. ओके, तो एक भाग. दुसरा भाग, स्पर्धा सुरू होईल 3 ते 6 मार्चच्या मध्ये कधीतरी आणि संपेल 23 ते 26 मार्चच्या मध्ये. आणि व्हेन्यू आपण सांगितलंय पहिलं वर्ष मुंबईचं होणार आहे.
पहिलं वर्ष मुंबईमध्येच होईल, म्हणजे बाकीच्या लखनऊ अहमदाबादला या वर्षी आपल्या मैदानात सामने खेळवता येणार नाहीयेत. ते होपफुली पुढच्या वर्षीपासून होऊ शकतात
आणि मुंबईलाही
आणि
वानखेडे स्टेडियम
आणि याच्यामध्ये वानखेडे स्टेडियम आणि 7 अधिक 4 असंच स्ट्रक्चर असणार आहे.
नाही, एक सेकंड, स्पर्धेचं स्ट्रक्चर फक्त तुला सांगतो. प्रत्येक संघात मॅक्सिमम 18 खेळाडू असू शकणार आहेत. त्यातले 7 फॉरेनर्स असू शकतील, त्यातला कमीत कमी 1 असोसिएट पाहिजे. ओके, म्हणजे थायलंड मलेशिया सारखे संघ खूप चांगले करतायत आंतरराष्ट्रीय विमेन्स कॅटेगरी. त्याच्यामुळे त्या खेळाडूंना संधी देण्यासाठी आणि कंसात बीसीसीआयचं वोट पॉलिटिक्सही व्यवस्थित आयसीसी मध्ये मॅनेज होण्यासाठी हे सगळं केलेलं आहे. पण त्याचा खरंच फायदा होईल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या बाकीच्या महिलांना. टीम मध्ये 7 भारतीय नाही, 6 भारतीय असू शकतात आणि 5 फॉरेनर्स असू शकतात, प्रोव्हाइडेड त्यातली 1 खेळाडू असोसिएट
असेल.
जर
नाहीतर 7 आणि 4
बरोबर, 6 आणि 5 असेल तर त्यातली 1 असोसिएट पाहिजे, नाहीतर 7 आणि 4. ओके, आणि 5 संघ जे आहेत तर ते 5 संघ एकमेकांशी 2 खेळणार. असे 19 सामने, त्यातला जो पहिला संघ असेल 20 सामन्यानंतर, म्हणजे प्रत्येक संघाचे 8 सामने झाले की जो संघ पहिला असेल तो डायरेक्ट फायनलला पोहोचणार. दुसरा आणि तिसरा संघ एकमेकांशी एलिमिनेटर खेळणार, म्हणजे जी सेमीफायनल म्हणू आपण, जे आता आयपीएल प्ले ऑफची सवय असते आपल्याला, तो 21वा सामना आणि फायनल 22वा सामना. असे 19 सामने होणार आहेत पहिले 3 वर्ष.
अच्छा, आधी 24 चाललं होतं. आधी 24 चाललं होतं.
नाही, ते चुकीचं लिहित आणि वाचत होती लोक. द हिंदू किंवा स्पोर्ट्सार वाचलं असतं तेव्हा तर त्यांनाही ते नीट कळलं.
नाही नाही, पण ही नवीन सुरुवात आहे, इंटरेस्टिंग आहे. आपण ऑप्शन पण ट्रॅक करतच राहू. आता सगळ्या टीम्सना म्हणजे बीसीसीआयला पैसे मिळाले, होपफुली बीसीसीआय ते योग्य ठिकाणी वापरेल आणि आता टीम सुद्धा त्या टीम्सची जी काही पर्स येईल जी त्यांना बीसीसीआय अलाउ करेल ती पण चांगल्या प्लेयर्सना, महिलांच्या क्रिकेटना सुद्धा चांगले चांगले पैसे मिळतील अशी आपण आशा करूया आणि आपण ऑप्शन पर्यंत या सगळ्या डेव्हलपमेंट ट्रॅक करत राहू.
येस, आणि तू विषय काढला स्पर्सचा, तर पहिल्या वर्षी ऑप्शन पर्स असणार आहे 12 कोटी रुपये प्रत्येक संघाची. त्याच्यामुळे 12 कोटींमधले स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौरला नक्की किती मिळतात ते बघण्यासाठी.
आणि फॉरेन स्टार्स पण आहेत. सो इट इज गोइंग टू बी फॅसिनेटिंग.
येस, त्याच्यामुळे डब्ल्यूपीएल वर आपलं लक्ष असेल. महिलांच्या विश्वचषकाचा बिल्डअपही आपण लवकर सादर करू. काही लोकांचे असे अभिप्राय येत आहेत की तुम्हाला पडली नाही की काय महिला क्रिकेटची, तर आजपासून आपण सुरुवात केली आहे. घाईघाईत हा रेकॉर्ड केलाय. तुमचा अभिप्राय कळवा. तुमचा अभिप्राय कुठे कळवायचा, तर आपलं फेसबुक पेज, इंस्टाग्राम हँडल आणि ट्विटर हँडल आहे CCBK मराठी. त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये युट्यूबवरच्या आपल्या तुम्ही कळवू शकता. पॉडकास्टही नक्की ऐका. तुर्तास आदित्य आणि अमोल थांबतायत. त्याच्या आधी तुम्ही मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लिंक फिरवायलाही विसरू नका. आत्ता थांबूया. तुम्ही ऐकत रहा, बघत रहा आणि आमची वाट
पाहत रहा.
धन्यवाद.